स्तोत्र संहिता अध्याय 37. दुष्टकृत्य करणाऱ्यावर चिडू नकोस, जे अनुतीने वागतात त्यांचा हेवा करू नकोस, कारण ते लवकरच गवतासारखे वाळून जातील व हिरव्या वनस्पतीसारखे सुकून जातील. परमेश्वरावर विश्वास ठेव आणि जे चांगले आहे ते कर. देशात स्थिर हो आणि विश्वासूपणाने आपला व्यवसाय कर. परमेश्वरामध्ये आनंद कर आणि तो तुला तुझ्या हृदयाच्या इच्छेप्रमाणे देईल. तू आपला मार्ग परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर विश्वास ठेव आणि तो तुझ्याकडून कृती करील. तो तुझे न्यायपण प्रकाशासारखे आणि तुझ्या निष्पापपणा माध्यनाप्रमाणे दाखविल. परमेश्वरासमोर स्तब्ध रहा आणि धीराने त्याची वाट पहा. जर मनुष्य दुष्ट योजना आखतो, कोणी आपले वाईट मार्ग सिद्धीस नेतो, तर काळजी करू नको, रागवू नकोस, संताप करून घेऊ नकोस. त्याने फक्त त्रास होतो, कारण दुष्कृत्य करणारे नाश पावतील, परंतु जे परमेश्वराची वाट पाहतात त्यांना देशाचे वतन मिळेल. थोड्याच काळात दुष्ट नाहीसे होतील. तू त्यांच्या ठिकाणाकडे बघशील, परंतु ते सापडणार नाहीस, परंतु नम्र पृथ्वीचे वतन मिळवतील आणि मोठ्या समृद्धीत ते हर्ष करतील. दुष्ट मनुष्य नीतिमानाच्या विरोधात योजना आखतो आणि त्याच्या विरुद्ध आपले दात होट खातो. प्रभू त्यास हसत आहे, कारण त्याचा दिवस येत आहे हे तो पाहत आहे. जे पिडलेले आणि गरजवंत आणि जे सरळ आहेत त्यांना ठार मारण्यास दुष्टांनी आपली तलवार उपसली आहे आणि आपले धनुष्य वाकविले आहेत. परंतु त्यांचे धनुष्य मोडले जातील व त्यांच्या तलवारी त्यांच्याच हृदयास छेदतील. अनेक दुष्ट लोकांच्या विपुलतेपेक्षा नीतिमानाकडे जे थोडे ते उत्तम आहे, कारण दुष्ट लोकांचे बाहू मोडले जातील, परंतु परमेश्वर नीतिमानांना आधार देईल. परमेश्वर निर्दोषास दिवसेंदिवस बघतो आणि त्यांचे वतन सदैव राहील. वाईट समयी ते लज्जित होणार नाहीत. जेव्हा दुष्काळ येईल तेव्हा त्यांच्याकडे खाण्यास पुरेसे असेल, परंतु दुष्ट मनुष्य नाश पावतील. परमेश्वराचे शत्रू कुरण्याच्या शोभेसारखे होतील, ते नाश होतील आणि धुरामध्ये नाहीसे होतील. दुष्ट पैसे उसने घेतो, परंतु त्याची परतफेड करत नाही, परंतु नीतिमान मनुष्य उदारतेने देतो. जे देवाकडून आशीर्वादित झालेले आहेत ते भूमीचे वतन पावतील आणि जे त्याच्याकडून शापित आहेत ते छेदून टाकले जातील. मनुष्याची पावले परमेश्वराकडून स्थिर केले जातात. असा मनुष्य ज्याचे मार्ग देवाच्या दृष्टीने प्रशंसनीय असतात, जरी तो अडखळला तरी तो खाली पडणार नाही, कारण परमेश्वर त्यास आपल्या हाताने सावरील. मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे, तर नीतिमान टाकलेला किंवा त्याच्या मुलास भाकरी मागताना मी पाहिले नाही. सारा दिवस तो दयाळूपणाने वागतो आणि उसने देतो. त्याची संतती आशीर्वादित असते. वाईटापासून फिर आणि चांगले ते कर, तेव्हा तू सर्व काळासाठी वाचला जाशील, कारण परमेश्वरास न्याय प्रिय आहे आणि तो विश्वासाने त्याच्या मागे चालणाऱ्यास सोडत नाही. ते सर्व काळासाठी राखून ठेवलेले आहेत, परंतु दुष्टांचे वंशज छेदले जातील. नीतिमान तर पृथ्वीचे वतन पावतील आणि सर्व काळ त्यामध्ये वस्ती करतील. नीतिमान मनुष्याचे मुख ज्ञान बोलते आणि न्याय वाढवते. त्याच्या हृदयात त्याच्या देवाचे नियमशास्त्र असते. त्याचे पाय कधी घसरणार नाहीत. परंतु दुष्ट मनुष्य हा नीतिमान मनुष्यास बघतो आणि त्यास मारण्याच्या शोधात असतो, परंतु परमेश्वर त्यांना दुष्ट मनुष्याच्या हातात त्यागणार नाही, किंवा जेव्हा त्यांचा न्याय होईल तेव्हा त्यास अपराधी ठरवणार नाही. परमेश्वराची वाट पहा आणि त्याचे मार्ग पाळ आणि तो तुला वर उचलणार, म्हणजे तुला भूमी मिळेल. जेव्हा दुष्ट छेदला जाणार तेव्हा तू पाहशील. मी विस्तारलेल्या आणि सशक्त झाडासारखा एक दुष्ट मनुष्य पाहिला, जो आपले मूळ जमिनीत पसरवतो, परंतु जेव्हा मी त्याच्यापासून पुन्हा गेलो तर तो तेथे नव्हता. मी त्यास शोधले पण तो मला सापडला नाही. प्रामाणिक माणसाकडे लक्ष लाव आणि सरळास निशाणी लाव, कारण शांततेत राहणाऱ्या मनुष्याचे भविष्य चांगले असते. पापी तर पूर्णपणे नाश पावतील, परंतु दुष्टाचा भावी काळ छेदून टाकला जाईल. नीतिमानाचे तारण हे परमेश्वराकडून येते. संकट समयी तो त्याचे रक्षण करील. परमेश्वर त्यांना मदत करील आणि त्यांना तारील. तो त्यांचा वाईट लोकांपासून बचाव करतो, कारण त्यांनी परमेश्वराच्या ठाई आश्रय घेतला आहे.